चीनी मंडी .com पॉडकास्ट।
घरी परतणाऱ्या परराज्यातील मजूर कामगारांकडून मानवतेच्या दृष्टीनं रेल्वे तिकीट न आकारण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती। परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या घरी जायला मिळत आहे। हे सर्व गरीब असून कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे। याचा मानवतेच्या दृष्टीनं विचार करून रेल्वेनं त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे। काल राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील सचिव आणि पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते। गेल्या 3 दिवसांपासून राज्यातील अडकलेल्या मजूर, कामगार आणि श्रमिकांची पाठवणी त्यांच्या राज्यात सुरू झाली आहे। भिवंडी नाशिकहून विशेष रेल्वे रवाना झाल्या आहेत। मंत्रालय नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर देखरेख आणि समन्वय ठेवण्यात येत आहे। राज्यात अडकलेल्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, छत्तीसगड अशा राज्यातील मजूर मोठ्या संख्येनं आहेत। सुमारे 5 लाख परप्रांतीय मजुरांची राज्य शासनानं त्यांना निवारा देऊन तसंच जेवणाखाण्याची साधारणतः 40 दिवस व्यवस्था केली। तसंच जोपर्यंत सर्वजण आपापल्या ठिकाणी जात नाहीत तोपर्यंत ती व्यवस्था आजही सुरूच आहे। हे मजूर रोजीरोटी कमावणारे आणि हातावर पोट असणारे आहेत। ते गरीब असून कोरोनामुळे हतबल झाले आहेत। अशा परिस्थितीत त्यांना रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी पुरेसे पैसेही नसतील। काही ठिकाणी तर स्वयंसेवी संस्था आणि संघटना यांनी तिकिटाचे कमी पडलेले पैसे भरून या मजुरांना दिलासा दिला आहे। त्यामुळे त्यांना जर तिकिटाचे पैसे माफ केले तर या काळात त्यांना आधार मिळेल असंही मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। सध्या या राज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी रेल्वेशी देखील चांगला समन्वय ठेवण्यात आला आहे। इतर राज्य सरकारांशी सुद्धा चांगला समन्वय ठेवावा, तसंच त्यांची वैद्यकीय तपासणी आणि इतर कागदपत्र यांची पूर्तता करून घेऊन त्यांना पाठवावं। यामध्ये कुठेही गोंधळ होऊ नये असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। निवारा केंद्रातील सर्व कामगारांची यादी अद्ययावत करावी, तसंच आज ना उद्या मुंबई, ठाणे, पुणे इथून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय झाल्यास या कामगारांच्या प्रवासाचं व्यवस्थित नियोजन जिल्हाधिकारी तसंच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावं असंही मुख्यमंत्री म्हणाले। राज्यांतर्गत ठिकठिकाणी अडकलेल्या व्यक्ती आणि प्रवाशांचे गट यांना त्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी ही सर्व बाबींचा विचार करून आणि लॉकडाऊन नियमांप्रमाणे करावी, तसंच या तक्रारी येऊ देऊ नयेत। अडकलेल्या व्यक्ती या नागरिक आहेत, परिस्थितीमुळे त्यांना थांबावं लागलं आहे, त्या दृष्टीनं याकडे पाहावं असंही मुख्यमंत्री म्हणाले।